नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, मी किनवट मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार भीमराव किराम बोलतोय. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदीजी यांची विशाल जनसभा दिनांक 9 नोव्हेंबर रोजी कमिशनर ऑफिस मोदी ग्राउंड या ठिकाणी आयोजित केली आहे. मी आपणास नम्र विनंती करतो की माननीय मोदीजींच्या सभेसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पना पूर्ण करूया. आपल्याला विनंती आहे की आपण या जनसभेसाठी उपस्थित राहून समर्थन रूपी आशीर्वाद द्या. ही विनंती.